अध्याय 8 ॐ श्री कृष्ण सरस्वत्यै गुरवे नमः श्री गणेशाय नमः विष्णु दत्ता धारवाडकर बंधुद्वया आवडे गाण गापूर 3 वर्षे सेवेत तत्पर स्वप्न अद्भुत देखिले काशाय वस्त्र करुणी धारण करी दंडक मंडलू घेऊन भाळी शुभ्र भस्म चर्चून यतीवर विष्णुपंत बोलला करवीरी तारा सदनी मानव रूप घेऊनी पर्णक्रीडेची आवड मनी गंगा तीरी पहा एकदा ऐसा आदेश होता 8 दिवस मार्ग क्रमिता सुखरूप कोल्हापुरी येता पंचगंगे तटी राहिला एके दिवशी म्हणती गुरुवर गंगे तीरी चला लवकर विष्णुदत्ता झाले अधीर 8 दिन ते इथे भेटू तया भक्ता सवे तिथे पोहचता विष्णु स्नान करीत होता तिथे गुरुंची आज्ञा होता रामजी वृक्षावर चढला रामजी सम्हणती गुरुवर ते पान टाक भूवर रामजी पानास लाविता कर म्हणती ते नको दुसरे ऐसी चालता लीला विष्णुपंत तेथे पातला तया दृष्टांत आठवला म्हणूनी इतरा पुसिले स्वतः विष्णु सम्हणती स्वामी पर्णक्रीडेचा खेळ नामी तुझसाठी केला आम्ही खूण पटली तुम्हा ज्याची भेट व्हावी ते इच्छित समोर दिसता साक्षात मग हो ऊनी आनंदित बंधू सम्हणे हे चिते गुरुनाथ वृत्तांत कथिला भक्तवृंदा पारावार नसे त्यांच्या आनंदा सेवेचा पुरविती छंदा ऐसे भक्तगण म्हणती बंधुद्वय म्हणती सेवेसाठी आम्ही राहतो तुमसे मठी दत्तोबास विनविती त्यासाठी दत्तोबा म्हणे रहा सुखाने स्वामी म्हणती रामजीला पानाचा खेळ पुरा झाला 2 मिळाली आम्हाला जुनीच ती तुम्हा वाटती नवीन विष्णुदत्ता गुरुसवे चालत आले पुन्हा सदनात मग रमले गुरुसेवेत पर्णक्रीडेचा खेळ ऐसा पुरा आंग्लज्ञान करण्या संपादन करवीरी वसे एक तरुण मनोभावे घेता दर्शन परीक्षेत उत्तीर्ण होतसे एकदा कामा निमित्त पन्हाळ्यास जाणे होत दर्शन कधी न चुकत दर्शनासी आला तारा सदनी आज्ञा देणे गुरुसी विनविले परी गुरु काही न बोलले त्यानेही लक्ष ना दिले गावी सत्वर गेला परत येता झाला उशीर म्हणे राजमार्ग आहे दूर पाऊल वाटेने जाऊ लवकर नियम दर्शनाचा न चुके मुळात झाली संध्याकाळ मार्ग दिसेना सरळ मोजू लागला पळ पळ वाटेत आडवी खाच लागली म्हणे कैसे हे दुर्दैव आठवू लागला गुरु सदैव न दिसती आता गुरुराव तत्क्षणी स्त्री सामोरी ठाकली स्त्रीनेच त्याला प्रश्न केला तू कोण कुठला या आडमार्गी कसा आला सांग मला सर्वते काम होते पन्हाळ्यावर कोल्हापुरात माझे घर परतण्या झाला उशीर आलो चुकून या मार्गी तो भीत त्या बाई म्हणाला तू कशी इथे या समयाला संशय येतो मजला सांग तू कोण कुठली ती म्हणे मी असे गवळण मी येत नाही असे वाटून सख्या गेल्या वेळ होतो म्हणून एकटी मी वाट चुकले ती खळग्याचे पलीकडून मला बोलली उद्देशून द्या हात मी घेते ओढून ऐसे बोलून हात लांबविला मग मी विचार न करता तिच्या हातात हात देता, मग लीलया ओढून घेता सहज पार केले। तत्क्षणी मनी विचार आला, ही तर केवळ स्त्री अबला, कैसा भार हिने पेलला, सामान्य स्त्री ही नसे खास, खाच रुंदी बारा हात, कैसे घडले अद्भुत, स्त्री रूपी सद्गुरु साक्षात, धावले मजसाठी दर्शना अधीर होऊन, गुरु पाशी आला धावून, गुरु म्हणती पाहून, खाच ओलांडून आला ससुखरूप, आता न विसंबे चरण, बहु झाला तुम्हा क्षीण, कृपा करामी दीन, मिठी पदी घातली कोल्हापुरी राजदरबारी, विष्णुपंत कुशल चितारी, इमाने करी नोकरी चित्रकार नामांकित तो, स्नान संध्या आटपून घेई श्री गुरु दर्शन, मग होता मन प्रसन्न, उद्योगा जा तसे चिंचली गाव कोल्हापुरात, दरवर्षी माया देवीची यात्रा भरत, अनेक भाविक दर्शना जात, पुरातन रीत असे यात्रेचे चित्र सुंदर, प्रत्यक्ष यात्रा पाहतो समोर, ऐसे काढावे चित्र मनोहर, ऐसी राजाज्ञा जाहली चित्र काढित असता, दुर्दैवे कंप सुटला हाता, राजाचे मनात ते न भरता, नोकरी तू न काढिले संसाराचे होईल कैसे, विचारानी मन झाले पिसे, दैवगतीचे उलटे पडले फासे, गुरुपाशी सर्व केले विदित, दिले मूठ भर तांदूळ दान, कैसा जुन्या वस्त्राचा मान, सरस नोकरी देऊ छान, ऐसे गुरु म्हणती त्या, पुढे सत्वर मिळाली नोकरी, चिंता ना कसली उरी, धनसंचय झाला घरी, गुरुपायी विश्वास दुणावला, गुरुंची घेऊनी संमती, घर घेतले सोडून मध्यवस्ती, परी मनी असे धास्ती, मनोव्यथा सांगे गुरुराया, पुढे काही काळ लोटला, आज रात्री येऊ तुझ्या घरला, समर्थ आम्ही रक्षणाला, चिंता न तू करी, त्या रात्री मागील दारी, चोर आले करण्या चोरी, धरा धरा सत्वरी, ऐसे गस्तवाले ओरडले, विष्णुपंत जागा झाला, तत्क्षणी घरा बाहेर आला, गस्तवाले न दिसले त्याला, चोर मात्र गेले पळूनी, सुप्रभाती येता दर्शना, गुरु म्हणती क्षेम आहे ना, का काही झाल्या यातना, सांग बरे गहिवरुनी म्हणे गुरुवरा, तुम्ही पळविले चोरा, रक्षिले धन सुतदारा, गस्तवाल्याचे रूप घेऊनी, अनंत उपकार मजवरी, महिमा सांगेन घरोघरी, तुम्ही अवतार परमेश्वरी, म्हणून चरणी माथा ठेविला, एके दिनी दोन प्रहरी, श्री गुरु असता शेज घरी, कोणी नाम स्मरण करी, चमत्कार घडला अपूर्व, घराचे मागील द्वारी, औदुंबराची छायावरी, लाड अपुले काम चोख करी, नैवेद्याची भांडी होता घाशीत, काळे ढग दाटले गगनी, विद्युत गर्जना झाली कापे धरणी, पर्जन्यवृष्टी होऊनी, पुन्हा वीज कडाडली, किंचित भय वाटून, लाड हातचे काम सोडून, थांबला आत येऊन, पुन्हा कामा लागला, पुन्हा कर्णभेदक आवाज झाला, औदुंबरा तळी विजेचा लोळ आला, भांड्या भोवती फिरू लागला, अनर्थ होणार लाडा वाटले, शेज घरात गेला अग्निलोळ, दिसता गुरुपद कमळ, गेला नमुनी सरळ, पुनरपी अंबरी भूवरी, जी येता करते हानी, श्री गुरु सपाहता क्षणी, ती कैसी नमली मनी, सामर्थ्य गुरुंचे केवढे, हे श्री कृष्ण सरस्वती चरित्र परम पावन पवित्र भाविक श्रवणासी पात्र अध्याय आठवा गोढहा श्री गुरुदेव दत्त श्री कृष्णार्पणमस्तु।